आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कृषी क्षेत्राला आणखी लवचिक आणि समृद्ध करणं हा यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा उद्देश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार. दिल्लीत 31 मार्च नंतर 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना पेट्रोल डिझेल मिळणार नसल्याचा दिल्ली सरकारचा निर्णय. देशभरात रमजानच्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात. आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना. आता सविस्तर बातम्या. कृषी क्षेत्राला आणखी लवचिक आणि समृद्ध करणं हा यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा उद्देश असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावरच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये बोलत होते. कृषी क्षेत्राला देशाच्या विकासाचं पहिलं इंजिन मानून सरकारनं शेतकऱ्यांना मानाचं स्थान दिलं आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. कृषी क्षेत्राचा विकास आणि खेड्यांची समृद्धी या दोन महत्वपूर्ण ध्येयांच्या दिशेनं आपण सर्वजण एकत्र वाटचाल करत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. सर्वात कमी कृषी उत्पादन असलेल्या देशातल्या 100 जिल्ह्यांच्या विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना सरकारनं जाहीर केली असल्याचं त्यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून येत्या 2 दिवसात ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. पंतप्रधान आज वंतारा या प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्राला तसंच सासनगीर राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. श्री सोमनाथ मंदिरात पूजा आणि प्रार्थना केल्यानंतर ते मंदिर व्यवस्थापन करणाऱ्या श्री सोमनाथ ट्रस्टच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. पंतप्रधान या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. नालंदा तक्षशिला विद्यापीठांसारख्या संपन्न विद्याकेंद्रांची दैदिप्यमान परंपरा आपल्याला लाभली आहे. ही परंपरा आपण जपली पाहिजे असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं. ते काल मुंबईत केबीपी हिंदुजा महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते. शिक्षण आणि तंत्रज्ञान हे समाज परिवर्तन घडवणारे महत्वाचे घटक असून तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं ग्रामीण भागाचा कायापालट घडवण्याचं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारत हे केवळ स्वप्न नसून निश्चित साध्य असल्याचंही धनखड यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज तेलंगणमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधणार आहेत, तर उद्या केरळच्या 1 दिवसाच्या दौऱ्यात ते तिरुवनंतपुरममध्ये भारतीय विचार केंद्रमच्या वतीनं आयोजित 4थ्या पी परमेश्वरन स्मृती व्याख्यानात सहभागी होतील. दिल्लीत 31 मार्च नंतर 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना पेट्रोल डिझेल मिळणार नसल्याचा निर्णय दिल्ली सरकारनं घेतला आहे. राजधानीतल्या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी दिली. यासंदर्भातल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. दिल्लीत 15 वर्षांहून जुन्या वाहनांची ओळख पटवण्यासाठी एक विशेष यंत्रणा तयार केली जाईल. शहरातील मोठ्या हॉटेलसह इतर मोठ्या संकुलांना प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी त्वरित धूरविरोधी यंत्रणा बसवणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी सांगितलं. गेल्या फेब्रुवारीमध्ये देशाचा एकंदर जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलन गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 9.1% वाढून 1,84,000 कोटी रुपये झालं आहे. सलग 12व्या महिन्यात जीएसटी संकलन 1,70,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. केंद्रीय जीएसटीमधून 35,204 कोटी रुपये, राज्य जीएसटीमधून 43,704 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटीमधून 90,870 कोटी रुपये आणि भरपाई उपकरातून 13,868 कोटी रुपये मिळाले आहेत. फेब्रुवारीमध्ये 20,889 कोटी रुपयांचा परतावा करण्यात आला. देशभरात रमजानच्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात झाली असून महिनाभर सुरू राहणारी तरावी ही रात्रीची विशेष नमाज अदा करण्यासाठी भाविकांनी काल रात्री मशिदींमध्ये गर्दी केली होती. आखाती देशांमध्ये रमजान महिन्याचा आज 2रा दिवस आहे. या महिन्याच्या अखेरीस ईद उल फित्र साजरी केली जाते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संयुक्त अरब अमिरातीतील वृत्तपत्रांनी प्रयागराजमध्ये नुकत्याच संपलेल्या महाकुंभ मेळ्याची प्रशंसा केली आहे. कुंभमेळ्याचं जागतिक आकर्षण, व्यापक आयोजन आणि जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यात आखाती देशातल्या रहिवाशांचा सहभाग त्यामध्ये अधोरेखित केला आहे. गल्फ न्यूज, खलीज टाइम्स, गल्फ टुडे आणि द नॅशनल सारख्या वृत्तपत्रांनी कार्यक्रमाची सांस्कृतिक समृद्धी, आध्यात्मिक महत्व आणि तांत्रिक प्रगतीकडे लक्ष वेधलं आहे. महाकुंभ हा एक अद्वितीय धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम ठरला असल्याचं खलीज टाइम्सनं म्हटलं आहे, तर गल्फ न्यूजनं प्रयागराजला गेलेल्या आखाती देशातील नागरिकांचे त्रिवेणी संगमावरील पवित्र स्नानासंदर्भातले अनुभव प्रकाशित केले आहेत. रमजानच्या काळात गाझामध्ये तात्पुरती शस्त्रसंधी करण्याच्या प्रस्तावावर इस्रायलनं सहमती दर्शवली आहे. अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांच्या शस्त्रसंधी वाढवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असल्याचं पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयानं आज सकाळी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यापूर्वी झालेल्या शस्त्रसंधीचा पहिला टप्पा संपत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. हमासनं सहमती दर्शवल्यास इस्रायल विटकॉफच्या योजनेवर तातडीनं वाटाघाटी करेल असंही न्याहू यांच्या कार्यालयानं म्हटलं आहे. चर्चेदरम्यान झालेल्या वादावादीसाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी मागायला हवी असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांना रशियाला वाटाघाटी करायला राजी करायचं असून रशिया युक्रेन संघर्ष थांबवायचा आहे असं रुबिओ म्हणाले. व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हॅन्स आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात काल रात्री झालेल्या चर्चेत शाब्दिक चकमक झाली होती. दरम्यान वोलोदिमीर झेलेन्स्की उद्या होणाऱ्या युरोपियन सुरक्षा परिषदेसाठी ब्रिटनमध्ये पोहोचले असून तिथं ते ब्रिटनचे पंतप्रधान केर स्टार्मर आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करणार आहेत. बोलिव्हियामध्ये महामार्गावर दोन प्रवासी बसगाड्यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात दोन मुलांसह 37 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एका अरुंद दुतर्फा रस्त्यावर झाला. एक बस ओरुओरो शहराकडे जात असताना दुसरी बस विरुद्ध रस्त्याला वळल्यानं हा अपघात झाला असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यातील माना गावात हिमस्खलनामुळे झालेल्या बीआरओ शिबिराच्या ठिकाणाहून 51 कामगारांना बर्फाखालून बाहेर काढण्यात आलं, मात्र त्यापैकी 4 जणांचा उपचारादरम्यान काल मृत्यू झाला. उर्वरित 4 कामगारांसाठी हिमस्खलन स्थळी शोध मोहीम युद्धपातळीवर राबवली जात असल्याचं आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद कुमार सुमन यांनी सांगितलं आहे. शुक्रवारी सकाळी माना आणि बद्रीनाथ दरम्यान सीमा रस्ते संघटनेच्या शिबिरावर हिमस्खलन झालं, ज्यामध्ये 55 कामगार बर्फाखाली दबले गेले होते. ज्येष्ठ लेखिका, प्रवास वर्णनकार डॉक्टर मीना प्रभू यांचं काल पुण्यात निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांची प्रवास वर्णनं असलेली पुस्तकं प्रसिद्ध आहेत. प्रभू यांनी जगातल्या अनेक देशांमध्ये प्रवास केला होता. प्रवास वर्णनांवरील त्यांचे लेख विविध वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये प्रकाशित झाले होते. माझं लंडन या त्यांच्या पहिल्या प्रवास वर्णनानंतर जगातील निरनिराळ्या ठिकाणांची ज्ञानरंजक माहिती त्यांनी दिली. गोवा इथं झालेल्या महिला साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी अ गटातून उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. या सामन्यातल्या विजेत्या संघाचा सामना मंगळवारी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे, तर पराभूत होणाऱ्या संघाचा सामना बुधवारी दक्षिण आफ्रिकेशी होईल. दरम्यान दक्षिण आफ्रिकेनं काल कराचीमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडवर 7 गडी राखून विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेनं अंतिम 4 आपलं स्थान निश्चित केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कृषी क्षेत्राला आणखी लवचिक आणि समृद्ध करणं हा यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा उद्देश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार. दिल्लीत 31 नंतर 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना पेट्रोल डिझेल मिळणार नसल्याचा दिल्ली सरकारचा निर्णय. देशभरात रमजानच्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात. आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.